चीनीमंडी.com पॉडकास्ट। जीमेल सेवेत व्यत्यय प्रकरणाची तपासणी करत आहे गुगल। गुगलची ईमेल सेवा जीमेलमध्ये गुरुवारी सकाळपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि यामुळे जगातील विविध भागांमध्ये काही वापरकर्त्यांवर परिणाम झालाय। कंपनीने आतापर्यंत सेवेत व्यत्यय होण्याचे कारण सांगितलेले नाही। जी सूट स्टेटस डॅशबोर्डच्या अनुसार गुगल जीमेल बरोबर एका समस्येच्या रिपोर्टवर तपासणी करत आहे। त्यानंतर गुगलने सांगितले की आम्ही आता ही समस्येची तपासणी करत आहोत। डॅशबोर्डच्या अनुसार गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स आणि गुगल मीट सारख्या सेवा यामुळे प्रभावित झाल्या आहेत। भारतामध्ये जीमेलची समस्या सकाळी 11 वाजण्याच्या आसपास सुरू झाली आणि लोकांनी सोशल मीडिया आणि डाउन डिटेक्टरवर रिपोर्ट करणे सुरू केले। ट्विटरवर जीमेल डाउन ट्रेंड करत आहे। आतापर्यंत हे साफ केले नाही की जीमेल डाउन का आहे। काही वेळात कंपनी नवे विधान करू शकते। साधारणपणे अशा प्रकरणात कंपनी हे सांगत नाही की अडचण नेमकी कुठे होती। ईमेल ओपन होणे किंवा लॉग इन होण्यात कोणतीही समस्या नाही। लॉग इन नंतर ईमेल पाठवण्यामध्ये एरर मेसेज मिळत आहे।